नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पारंपरिक बी बियाणांच्या संवर्धनाच्या आवश्यकतेवर भर देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. चौहान यांच्या हस्ते आज मुंबईत आशियाई बियाणे परिषदेचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपुष्टात आली. उद्या मंगळवारी अर्जांची छाननी होणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. महानगर गॅसच्या पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे इथला सीएनजी पुरवठा ठप्प झाला आहे. याचा परिणाम रिक्षा, टॅक्सी आणि शहर परिवहनच्या बसगाड्यांवर झाला आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला एमजीएलनं दिला आहे. बांगलादेशाच्या न्यायालयानं माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांना आज फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या हिंसाचाराबद्दल त्यांना दोषी ठरवलं आहे. शेख हसीना यांनी खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी बांगलादेशात परतायला नकार दिला असून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 388 अंकांची वाढ झाली आणि तो 84,950 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 103 अंकांची वाढ नोंदवत 26,013 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.